chinimandi.com podcast.
साखर कारखाना सुरू करण्याची मागणी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र. येथील साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे पत्राद्वारे करण्यात आली. संघर्ष समितीची शेरगड मार्गावर स्थित श्रीकृष्ण वाटिका इथं झालेल्या बैठकीत साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, तसंच कसबे येथील इतर अडचणींवर देखील चर्चा करण्यात आली. समितीचे अध्यक्ष विनोद कुमार आर्य म्हणाले, साखर कारखाना बंद झाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. बेरोजगारीमुळे युवकांना पलवल, बल्लभगड, फरीदाबाद, दिल्ली, नोएडा या ठिकाणी मोलमजुरीसाठी जावं लागत आहे. साखर कारखाना चालू झाला तर शेतकऱ्यांबरोबर सरकारला सुद्धा महसूल मिळू शकेल, हजारो हातांना काम मिळेल, चाराही कमी पडणार नाही. बैठकीत अनेक समस्यांबाबत विचारविनिमय झाला. अध्यक्षस्थानी मानसिंह तोमर होते तर सूत्रसंचालन श्यामसुंदर चौहान यांनी केलं. यावेळी रघुवीर सिंह यदुवंशी, सतीश सिंह, करण शर्मा, प्रकाशचंद वर्मा, खेमचंद, अमरसिंह, रामबाबू जादव, अमरसिंह जादव, तोता बघेल, ठकुरी सिंह, सोमदत्त शर्मा, गोविंद शर्मा आणि मानसिंह उपस्थित होते.